हेलो, गुड आफ्टरनून परांजपे स्कीम। सर, सीमा बोलते मी। तर हो, आपलं काय रिक्वायरमेंट आहे का सर, प्रॉपर्टी रिगार्डिंग? ओके, तर आपलं काय रिक्वायरमेंट आहे सर? हां, ओके। तर आपलं जे हिंजेवाडीच्या जवळ जो प्रोजेक्ट विचारलं आहे ना सर, तिथे आता 3 ते 4च फ्लॅट राहिलेले आहेत। पजेशन 2 महिन्यानंतर आहे सर। तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर थोडासा लवकर विचार करा, नाही तर तुमच्या डिसिजन होईल तोपर्यंत आपल्याकडे फ्लॅट पण नाही राहणार सर। हो, 2 ते 3च फ्लॅट राहिलेले आहेत सर। 11 मजली टॉवर आहे सर, पर फ्लोर 6 ते 7 फ्लॅट आहे। 11 मजली आहे सर, 11 मजली। हो, आणि तोच निअरिंग पजेशन आहे, बाकी सगळे मग 2 वर्ष 3 वर्ष पजेशन आहे सर। हो, जून मध्ये पजेशन मिळेल सर तुम्हाला। 47 इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल आहे सर, आणि 450 च्या आसपास कार्पेट आहे सर। हो, कार्पेट एरिया सर। हो, 1 BHK आहे, कार पार्किंग आहे सर। इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल 47 आहे, त्याच्यात पण काय XYZ निगोशिएशन होईल सर, तुम्हाला जर पसंत पडलं तर। नाही, अंदाजे फोनवर नाही सांगता येणार, तुम्ही एकदा समोर आले फ्लॅट बघितला तर प्रत्येक फ्लॅटचे कॉस्टिंग थोडं थोडं डिफरन्स आहे। हो, आपण सर 46 पर्यंत दिलेलं आहे, 46 आतमध्ये पण दिलेलं आहे, पण तो कितव्या फ्लोअरवर आहे काय आहे हे सगळं मॅटर करतं। तर फोनवर आपण एक्झॅक्टली ते साधारण एक 3rd फ्लोअर आहे, 5th फ्लोअर आहे, काही 8 फ्लोर आहे, असं आहे सर। तर कधीपर्यंत होईल आपला प्लॅन सर? ठीक आहे सर, हा नंबर आहे, सीमा नाव आहे। हां, तर तुम्ही मला सांगा सर। ठीक आहे, आपल्याकडून। हो, नाही बरोबर आहे सर, काही हरकत नाही, पण माझं म्हणणं असं आहे, एकदा तुम्ही बघितलं असतं ना तर तुमचं डिसिजन हो की नाही तेवढं तरी ठरलं असतं, नंतर मग आपण बजेट बद्दल बोललो असतो सर। काय म्हणले सर? थोडंफार होतं सर XYZ अमाऊंट, असं एकदम 2 लाख 4 लाख नाही होतं सर। नाही, तेवढं नाही। हो, फक्त सर आले ना तर यायच्या अगोदर कॉल करा, कारण साईट वर कोण नसतो। तुम्ही जर फोन केला ना तर तिथे एक्झिक्युटिव्ह येतात सर, कारण ऑलरेडी साईट विकली गेली आहे, त्यामुळे साईट वर कोण बसत नाहीये। तर तुम्ही जर नाही, पजेशन आता देणार आहे सर, अंडर प्रोसेस आहे, आपण पजेशन अजून कुणालाही नाही दिलंय, पण प्रोसेस सगळी कम्प्लीट होत आलेली आहे सर। हो, हिंजेवाडी म्हाळुंगे म्हणतो आपण त्या प्रोजेक्टला सर। हा, हायवे टच आहे प्रोजेक्ट सर। ठीक आहे, काही हरकत नाही सर। आणि हो, प्लस माझ्याकडून का पिकअप अँड ड्रॉपची सर्विस त्यांना पाहिजे असतील तर तेही सांगा आपण। हो, नाही सर, काही जणांचं कसं असतं ना की वा मला स्वतःहून नाही यायचं, तुम्ही गाडी पाठवा, मी आरामशीर येणार बसून, तसंही चालतं आपल्याला असं। ते तर मिळत आहे सर, तरी पण आपल्याकडून कसं आहे काही त्रास नाही झाला पाहिजे आपल्याकडून जर काय हेल्प पण बरोबर सर बरोबर हो चालेल सर, काही प्रॉब्लेम नाही, काही तुम्हाला जर माहिती लागली तर मला या नंबरवर फोन करा सर. थँक्यू सर. या बाय.